विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या पुण्यासह संपूर्ण राज्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या पुण्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह राज्याचे मंत्री आणि 20,000 माय भारत स्वयंसेवक या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत ही पदयात्रा जाईल. राज्यातल्या सर्व 36 जिल्ह्यांमध्येही उद्या एकाच वेळी अशा प्रकारच्या पदयात्रा काढण्यात येणार आहेत. पुण्यातल्या आंबेगाव बुद्रुक इथं साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पणही उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रतापगडावरच्या भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती असलेल्या तुळजा भवानी मातेचं मंदिर शिवसृष्टीच्या या टप्प्यात साकारण्यात आलं आहे. पुण्यातल्या शिवजयंती महोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीनिमित्त उद्या सकाळी 9 वाजता लाल महाल इथून शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. स्वराज्य रथ, ढोलताशा पथकं तसंच शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या 51 रणरागिणी यात सहभागी होणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली महाजी शिंदे एक्सप्रेस विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही विशेष रेल्वे उद्या दुपारी 2 वाजता पुण्यातून निघेल आणि 20 फेब्रुवारी रोजी रात्री दिल्लीत पोहोचेल. रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवरचं मराठी साहित्य यात्री संमेलन हे होणार आहे. रेल्वेमध्ये होणारं हे मराठीतलं पहिलंच संमेलन असेल. रेल्वेच्या प्रत्येक डब्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची नावं दिली जाणार आहेत. मराठी भाषा मंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून लेखक शरद तांदळे संमेलनाध्यक्ष आहेत. लेखक वैभव वाघ संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. राज्यातल्या विविध गावातले साहित्यिक, युवक, लोककलाकार, शाहिरी आणि भजनी मंडळं यात सहभागी होणार आहेत. ई स्पोर्ट्स हे आधुनिक काळात क्रीडा क्षेत्रातील नवं कौशल्यपूर्ण करिअर ठरू शकतं, त्यामुळे युवकांनी ई स्पोर्ट्सकडे नवा क्रीडा प्रकार म्हणून पाहावं असं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज पुण्यात केलं. एमआयटी विश्वशांती विद्यापीठामध्ये ई स्पोर्ट्स खुल्या अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाउंडेशन रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दरानं वार्षिक भाडेपट्ट्यानं देण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या पुलाच्या बांधकामाचा खर्च फाउंडेशन करणार आहे. 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP बसवणं बंधनकारक आहे. पुण्यात HSRP बसवण्यासाठी 69 केंद्र स्थापन केली असून MHHSRP.com या लिंकवर ऑनलाईन नोंदणीही करता येणार आहे. ग्युलेन बॅरी सिंड्रोमच्या उगमाचा आणि प्रसाराचा शोध घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं सिंहगड रस्त्यावरील कुक्कुटपालन केंद्रामधील 106 नमुने संकलित केले होते. राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेनं या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल पशुसंवर्धन विभाग आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला सुपूर्त केला आहे. त्यानुसार 23 नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेनुनी आणि 5 नमुन्यांमध्ये नोरो व्हायरस आढळून आले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेचं 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचं अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर ठेवण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह अंदाजपत्रक सादर करतील. महिला बचत गटांनी तसंच वैयक्तिक महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना विपणन कौशल्य माहीत व्हावीत यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं पवनाथडी जत्रेचं आयोजन केलं आहे. येत्या 21 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत सांगवीच्या PWD मैदानात ही जत्रा होणार आहे. पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी पुणे महापालिकेनं आता नव्यानं 17 रस्त्यांची निवड केली आहे. त्याअंतर्गत मिशन 17 हाती घेतलं असून या रस्त्यांची कामं जलद गतीनं होणार आहेत अशी माहिती पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं. कमाल 36 तर किमान 15.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये विविध भारतीच्या पुणे केंद्रावर. नमस्कार.